या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे. श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेद ही आपल्या देशानं जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे असं मानलं जातं. या आयुर्वेदाबाबत अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत. गेली 25 वर्ष आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार देशात आणि देशाबाहेर करण्याचं त्यांचं काम चालू आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत सेंटर काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस स्थायी वित्त समितीच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन हे शास्त्र अधिक प्रभावीपणे जगासमोर उलगडून दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अरब राष्ट्रे, अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनाचं काम करत असताना जगभरातल्या हजारो रुग्णांच्या दुर्धर विकारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 40 अधिक पेटंट मिळाले आहेत आणि दुर्धर रोगांवरील औषधांचा त्यात प्रामुख्यानं समावेश आहे. रुग्णांना दर्जेदार आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यासाठी वैद्य योगेश बेंडाळे यांनी आयुर्वेद रसायनी सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी 60 अधिक शोधनिबंध सादर केले आहेत. वैद्य योगेश बेंडाळे आज स्वतः आपल्याशी संवाद साधतायत. नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
नमस्कार.
अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपली संशोधनं ही प्रसिद्ध झालेली आहेत. प्रोस्टेट कर्करोगावरती आयुर्वेदिक थेरपी प्रभावी असल्याच्या संशोधनाचाही यामध्ये समावेश आहे. तर या संशोधनाबद्दल कृपया श्रोत्यांना सविस्तर माहिती द्या.
रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये जे काही संशोधन घडते ते संशोधन आजवर अनेक आंतरराष्ट्रीय मानांकित आणि काही सर्वोच्च अशा समजल्या जाणाऱ्या शास्त्रीय परिषदांमध्ये स्वीकारलं गेलं आहे. त्यापैकी एक म्हणजे युरोपियन मल्टीडिसिप्लिनरी युरोलॉजिकल काँग्रेस 2021 हे संशोधन स्वीकारलं गेलं. ही परिषद ही इस्मो नावाची जी युरोपमधील सर्वोच्च संस्था आहे, युरोपियन सोसायटी फॉर मेडिकल ऑन्कॉलॉजी आणि युरोपियन सोसायटी फॉर रेडिओथेरपी अँड ऑन्कॉलॉजी तसेच युरोपियन असोसिएशन ऑफ युरोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आली होती. युरोलॉजी किंवा मूत्रभ संस्था आणि त्याच्याशी निगडीत अवयवांसंबंधीच्या कॅन्सरवरती आधारित ही परिषद होती. या परिषदेमध्ये रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे प्रोस्टेट कॅन्सर या विषयावरती संशोधन प्रबंध सादर केला गेला. या परिषदेमध्ये जगभरातील मूत्रसंस्थेशी निगडीत कॅन्सर तज्ज्ञांचा समावेश होता.
प्रोस्टेट कर्करोगाविषयी केलेल्या या संशोधनाची पद्धती काय होती आणि त्याचे कोणते निष्कर्ष समोर आलेले आहेत?
या संशोधनाची दिशा ही थोडीशी वेगळी आहे असं म्हणता येईल. रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये गेल्या कित्येक वर्षांमध्ये जे प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण येत असत त्या रुग्णांची वर्गवारी करून कोणत्या रुग्णाला आपण कोणतं औषध दिल्यानंतर त्या रुग्णाला काय फायदा झाला याचा रिट्रोस्पेक्टिव्ह अभ्यास केला गेला आणि त्यातून जे एन्करेजिंग रिझल्ट्स प्राप्त झाले त्या रिझल्ट्सचं वेगळ्या पद्धतीने किंवा आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने सेललाईन स्टडीज करून त्यावर संशोधन करण्यात आलं. रुग्णांचा विचार करता याच्यामध्ये बहुतेक वेळेला रुग्ण आयुर्वेदाकडे किंवा रसायू कॅन्सर क्लिनिककडे ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्यांचा कॅन्सर हा मोठ्या प्रमाणावरती बळावलेला असतो. अशा वेळेला प्रोस्टेट कॅन्सर एवढंच त्यांचं निदान नसून HRPC ज्याला हॉर्मोन रिफ्रॅक्टरी प्रोस्टेट कॅन्सर म्हणतात, म्हणजे हॉर्मोन थेरपी दिली आहे परंतु त्याचा उपयोग झाला नाही, कॅन्सर बळावत चालला आहे, किंवा सर्जरी झालेली आहे, प्रोस्टेट काढून टाकलेली आहे किंवा वृषण काढून टाकले आहेत, ज्याला टेस्टिक्युलर किंवा ज्याला कॅस्ट्रेशन असं म्हटलं जातं, त्याचं नाव CRPC किंवा कॅस्ट्रेशन रेझिस्टंट प्रोस्टेट कॅन्सर असं म्हटलं जातं. अशा स्वरूपाचे रुग्ण की जे ही प्राथमिक उपलब्ध असणारी चिकित्सा घेऊन मग तो कॅन्सर बळावत तरी चालला आहे, त्याचे ब्लड मार्कर्स PSA जो समजला जातो ते वाढत तरी चालले आहेत, किंवा तो कॅन्सर हाडामध्ये पसरला आहे, शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेला आहे, त्याचा प्रादुर्भाव झाला आहे आणि तो प्रगत अवस्थेत पोहोचला आहे, ज्याला चौथी अवस्था किंवा 4th stage ऑफ कॅन्सर म्हटलं जातं, तर या सगळ्या रुग्णांचं आयुष्यमान धोक्यात आलेलं असतं. त्याचबरोबर तर रुग्णाचं वय हे सुद्धा यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतं. साधारणतः 85 आसपास असणाऱ्या रुग्णांचं प्रोग्नोसिस हे बऱ्याचदा वाईट सापडतं, तर जे रुग्ण 70, 75, 80 पुढे आहेत आणि प्रोस्टेट कॅन्सर झालेला आहे अशा रुग्णांना तो वाढलेल्या अवस्थेत असूनसुद्धा त्यांचा आयुष्याची प्रत चांगली राहणं किंवा त्यांना दीर्घायुष्य मिळणं अशा गोष्टी बऱ्याचदा आयुर्वेदीय औषधाने साध्य करता आल्या. तर या सगळ्याचा बारकाईने विचार करून यावर सेललाईन स्टडीज प्लॅन केल्या गेल्या आणि त्यावर आयुर्वेदीय औषधांच्या परिणामाबाबत संशोधन केलं गेलं. या संशोधनामध्ये जे प्रत्यक्षतः क्लिनिकमध्ये दिसतं की वाढलेल्या प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण असतात, कॅस्ट्रेशन रेझिस्टंट प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण असतात, स्टेज 4 रुग्ण असतात, अशाच सेललाईनवरचं संशोधन केलं गेलं. तर या सेललाईन्सचं सिलेक्शन करून त्यावर या औषधाचा परिणाम तपासला गेला आणि त्यातून अत्यंत सुखद असे निष्कर्ष बाहेर पडले की अशा ज्या सेललाईन्स आहेत की ज्याला इतर कोणत्याही चिकित्सेचा फायदा झालेला नाही अशाच सेललाईन्स घेतल्या आणि या आयुर्वेदीय औषधाच्या वापरानंतर त्यातील कॅन्सरच्या पेशींचं प्रमाण हे कमी झालं, नाहीसं झालं, त्यांचा प्रादुर्भाव होणं वाढणं हे बंद झालं अशा स्वरूपाचे निष्कर्ष या संशोधनातून निघाले.
प्रोस्टेट कर्करोगाविषयी केलेल्या या संशोधनाचा फायदा हा समाजाला कशा पद्धतीने होणार आहे
या बाबतीतच बोलायचं झालं तर जे प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण ज्यांना प्राथमिक चिकित्सा देऊन झाले आहेत परंतु त्यांना त्याचा उपयोग होत नाही, सारखं हॉस्पिटलायझेशन करावं लागतं आहे, वेदना प्रचंड आहेत, रेडिएशन देऊन झालेलं आहे परंतु त्याचा फायदा झालेला नाही, मोठ्या प्रमाणावरती वेदना शामकं घ्यावी लागत आहेत किंवा कॅन्सरचा प्रादुर्भाव हाडांमध्ये झाल्यामुळे फ्रॅक्चर्सचा धोका संभवायला लागलेला आहे, मूत्रविशिष्ट तक्रारी वाढत चाललेल्या आहेत, भूक लागत नाही, वजन कमी झालेलं आहे, अशा रुग्णांच्या ज्या अवस्था मग त्या कोणत्याही वयातल्या असो, रुग्ण कमी वयाचे असतील, जास्त वयाचे असतील, जास्त वयाचे असतील तर त्यांना इतर आजार असल्यामुळे त्यांना किमोथेरपी, रेडिओथेरपी या स्वरूपाच्या चिकित्सा पद्धती त्यातील तज्ज्ञ सुचवत नाहीत अशा रुग्णांना या संशोधनामुळे किंवा रसायन चिकित्सेमुळे एक नवीन आशा किंवा नवीन चिकित्सा पद्धती उपलब्ध होऊ शकेल असंच या संशोधनातनं पुढे येत आहे. या संशोधनाचा अजून एक सगळ्यात मोठा फायदा असा की हे औषध रुग्णाला तोंडावाटे घेता येऊ शकतं, त्यामुळे रुग्ण ही संपूर्ण चिकित्सा घरच्या घरी सहजपणे घेऊ शकतात आणि यापासून कोणतेही दुष्परिणाम दिसलेले नाहीत. हे संशोधन जरी आयुर्वेद प्रेरित असलं तरी देखील हे संशोधन हे मल्टीडिसिप्लिनरी अशाच स्वरूपाचं आहे ज्याच्यामध्ये भारतातले नामांकित असे सेल बायोलॉजिस्ट या तज्ज्ञांचा अंतर्भाव आहे, याच्यामध्ये ऑन्कॉलॉजिस्टचा अंतर्भाव आहे, आयुर्वेदीय वैद्यांचा अंतर्भाव आहे, औषध निर्माण शास्त्रातील तज्ज्ञांचा अंतर्भाव आहे, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र घेऊन हे संशोधन केलं गेलं.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. प्रोस्टेट कर्करोगावर आयुर्वेदिक थेरपी प्रभावी असल्याचं आपलं संशोधन आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये स्वीकारलं गेलं आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण सर्व श्रोत्यांना दिलीत, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 02024352525 किंवा 02453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 02024352525 किंवा 02453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.